एकादश सर्ग राम रावण संग्राम आणि रावणाचा वध। हे श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, अशा प्रकारे त्यावेळी महाराणी मंदोदरीला प्रेमपूर्वक सांगून रावण रामाबरोबर युद्ध करण्यास रणभूमीकडे निघून गेला। भयंकर राक्षसाने वेढलेला तो रावण एका बळकट रथावर चढला। 16 चाकांनी युक्त असणाऱ्या त्या रथाला वरुथ आणि कुबर होते। पिशाच्यासारखे तोंडे असणारे भयानक गाढवे त्याला जोडले होते। तो रथ भय निर्माण करणार होता। तो सर्व प्रकारच्या अस्त्रांनी आणि शस्त्रांनी सुसज्ज होता, तसेच अन्य प्रकारच्या सर्व युद्ध सामग्रीने भरलेला होता। अशा रथात आरोहण करून भयानक रूप असणारा रावण द्वेषाने लंकेतून बाहेर पडला। रणांगणात कठोर असणारा भयानक रावण येत आहे हे पाहून रामाने रक्षिलेली ती वानर सेना तेव्हा अतिशय भयभीत झाली। त्यावेळी हनुमान उडी मारून रावणाशी युद्ध करण्यास आला। आल्याबरोबर अतुलनीय पराक्रम असणाऱ्या हनुमानाने हाताची मूठ घट्ट आवळून वेगाने रावणाच्या वक्षस्थळावर प्रहार केला। त्या मुष्टीच्या प्रहाराने रावण रथातच गुडघ्यांवर पडला। नंतर मूर्छित झालेला रावण थोड्या वेळाने पुन्हा सावध होऊन उठला आणि हनुमंताला म्हणाला, तू शूर आहेस हे मला मान्य आहे। तेव्हा हनुमान त्याला म्हणाला, अरे रावणा, माझा धिक्कार असो, कारण माझा मुष्टी प्रहार लागू नये तू जिवंत राहिलास। आता हे रावणा, तू तुझ्या मुठीने माझ्या वक्षस्थळावर प्रहार कर, त्यानंतर मी पुन्हा प्रहार केल्यावर तू प्राण सोडशील यात संशय नाही। ठीक आहे, असे म्हणून रावणाने सुद्धा हनुमानाच्या छातीवर मुष्टीचा प्रहार केला। रावणाचा ठोसा लागताच मारुतीचे डोळे गरगरू लागले आणि तो काही काळ बेशुद्ध पडला। नंतर शुद्धीवर आल्यावर हनुमान रावणाला मारण्यास सिद्ध झाला। तेव्हा राक्षसराज रावण भीतीने दुसरीकडे निघून गेला। तितक्यात हनुमान, अंगद, नल तसेच नील हे चौघेजण एकत्र आले। त्यांना आपल्यापुढे उभे असलेले अग्निवर्ण, सर्परोमा, खडगरोमा तसेच वृश्चिकरोमा असे चार राक्षस श्रेष्ठ दिसले। तेव्हा त्या चार वानर वीराने महापराक्रमी असणाऱ्या त्या चार राक्षसांना क्रमाने ठार केले आणि वेगवेगळे सिंहनाद करीत ते चौघे रामाजवळ आले। नंतर क्रूर रावण रागावला आणि दात ओठखात डोळे वटारून तो रामाकडे धावला। मेघ ज्याप्रमाणे महाभयंकर पाण्याच्या धाराने तडाखे देतो त्याप्रमाणे रथस्थ रावणाने वज्राप्रमाणे असणाऱ्या बाणाने रामावर प्रहार केले आणि रामांच्या पुढे उभे असणाऱ्या सर्व वानरांना सुद्धा त्याने विद्ध केले। तेव्हा रामाने अग्निप्रमाणे तेजस्वी आणि सोन्याने भूषित अशा बाणाने रावणावर वर्षाव केला। रावण रथात बसलेला आहे आणि राम जमिनीवर उभे आहेत हे पाहून इकडे स्वर्गात इंद्राने मातली रामाच्या सारथ्याला बोलावून घेऊन देव सांगितले, हे मातले, माझा रथ घेऊन तू ताबडतोब जमिनीवर उभे असणाऱ्या रघुत्तमाकडे जा। झट दिशी पृथ्वी तलावर जाऊन तू माझं हे काम कर। इंद्राने असे सांगितल्यावर त्याला नमस्कार करून देवसारथी मातुलीने आपल्या उत्तम रथाला हिरव्या रंगाचे घोडे जोडले आणि रामांच्या जयासाठी तो स्वर्गातून निघून रामाजवळ आला आणि श्रीरामापुढे हात जोडून उभे राहून तो म्हणाला, हे रघुत्तमा, देवराज इंद्राने मला तुमच्याकडे पाठवले। हे प्रभो, हा देवराज इंद्राचा रथ तुम्हाला विजय मिळावा म्हणून पाठवलाय। तसेच महाराज, अतिशय शोभिवंत असे इंद्रधनुष्य, अभेद्य कवच, खड्ग, दिव्य भातांची जोडी हेही इंद्राने पाठवले। तेव्हा हे रामा, मी सारथी असताना ज्याप्रमाणे इंद्राने रुद्रासुराला ठार केले त्याप्रमाणे तुम्ही या रथावर आरूढ होऊन राक्षस रावणाचा वध करा। मातलीने असे म्हटल्या होत्या, उत्तम रथाला प्रदक्षिणा घालून आणि त्याला नमस्कार करून लोकांना आनंद देत राम त्या रथावर आरूढ झाले। त्यानंतर महात्मा राघव आणि बुद्धिमान रावण यांच्यामध्ये अतिशय भीषण आणि रोमांचकारी महायुद्ध सुरू झाले। त्या श्रेष्ठ अस्त्रवेत्या राघवाने रावणाच्या आग्नेयास्त्राला आग्नेयास्त्राने आणि दैवास्त्राला दैवास्त्राने तोडून टाकले। तेव्हा अतिशय क्रोधाने पछाडलेल्या त्या अस्त्रवेत्या रावणाने रामांवर एक भयानक राक्षस अस्त्र सोडले, ज्यांचे पंख सोन्याप्रमाणे चमकत होते। असे रावणाच्या धनुष्यातून सुटलेले बाण भयंकर विष असणारे साप होऊन रामांच्या सर्व बाजूने पडू लागले। त्यावेळी तोंडातून आग उकणाऱ्या त्या सर्पमुखी बाणाने तेथे सर्व दिशा उपदिशा व्यापून गेल्या। तेव्हा सर्व बाजू या सापांनी भरून गेल्या आहेत हे पाहिल्यावर रामाने रणांगणावर पुढील बाजूस भयंकर गरुड अस्त्र सोडले। रामाने सोडलेले आणि सापांचे शत्रू असणारे ते बाण गरुड रूप धारण करून सर्वत्र भरून गेलेल्या त्या सर्पबाणांना तोडून टाकू लागले. अशा प्रकारे युद्धामध्ये आपले अस्त्र रामाकडून निरुपयोगी झालेले पाहिल्यानंतर रावणाने रामांवर भयानक शरवृष्टी केली. त्या शरवृष्टीचा विनाशास प्रतिकार करणाऱ्या रामाना नंतर पुन्हा शरांच्या समूहाने पीडा देऊन रावणाने मातलीला घायाळ केले. तसेच क्रोधाने बेभान झालेल्या रावणाने रामांच्या रथावरील सुवर्णध्वज तोडून टाकून तो रथाच्या मागील बाजूस पाडला आणि इंद्राच्या घोड्यांना जर्जर केले. रामाना व्यथित झालेले पाहून देव, गंधर्व, चारण तसेच पितर आणि महर्षी दुःखी झाले. तसेच विभीषणासकट सर्व वानरश्रेष्ठ व्यथित झाले. त्यावेळी 10 तोंडे 20 बाहू असणारा आणि हातात धनुष्यबाण घेऊन बसलेला रावण तेथे मैनाक पर्वताप्रमाणे दिसत होता. रागाने डोळे लाल झालेल्या रामाने आपल्या भुया चढवल्या आणि राक्षस रावणाला जणू जाऊन टाकेल असा क्रोध धारण केला. नंतर इंद्राच्या धनुष्याच्या आकाराचे दुसरे एक अद्भुत धनुष्य घेऊन आणि कालाग्नीप्रमाणे प्रभा असणारा एक बाण हातात घेऊन जवळ असणाऱ्या शत्रूला जणू डोळ्यानेच जाळी तर रामाने रावणाकडे पाहिले. त्यानंतर सर्व लोकांच्या देखत तेजाने जणू प्रज्वलित झालेल्या अशा त्या कालरूपी रामाने आपला पराक्रम दाखवण्यास प्रारंभ केला. धनुष्याची दोरी खेचून रामाने रावणाला विद्ध केले. त्यावेळी वानर सैन्याला आनंदित करणारे श्रीराम कालांतकासारखे शोभू लागले. शत्रूवर चाल करून जाणाऱ्या रामांचे रागवलेले मुख पाहून सर्व प्राणी भयाने त्रस्त झाले आणि पृथ्वी कंप पाहू लागली. अतिरौद्र रूप धारण केलेल्या रामांना पाहून तसेच त्यावेळी होणारे अतिशय दारुण उत्पात पाहून सर्व प्राणी त्रस्त झाले आणि रावणाचे मन भयभीत झाले. त्यावेळी विमानात बसून देवांचे समूह सिद्ध, गंधर्व, किन्नर हे जगाच्या प्रलयासारखे ते राम रावणांचे फार प्रचंड युद्ध पाहत होते. रामाने ऐंद्र अस्त्र सोडून रावणाचे शिर तोडून टाकले. तेव्हा ज्याप्रमाणे एखाद्या तालवृक्षावरून फळे खाली पडावी त्याप्रमाणे रक्ताने बरबटलेली रावणाची मस्तके आकाशातून खाली पडली. त्यावेळी ना दिवस ना रात्र, ना संध्याकाळ, ना दिशा काहीच कळेनासे झाले. रणांगणावर त्या रावणाचे रूपही नीट दिसेनासे झाले. असे कित्येक दिवस चालू राहिले. तेव्हा मात्र रामांचे मन विस्मयाने भरून गेले. ते स्वतःशी म्हणाले, समान तेज असणारे रावणाची 101 शिरे मी तोडून टाकली, तरी सुद्धा प्राणनाश होऊन हा रावण मृत झालेला दिसत नाही. त्यावेळी सर्व अस्त्रे जाणणारे धीर कौशल्यानंदन राम पुष्कळ अस्त्राने युक्त असूनही विचार करू लागले की ज्या ज्या माझ्या बाणाने प्रचंड सामर्थ्याने पराक्रम असणारे दैत्य मारले गेले होते ते सर्व बाण रावणाचा वध करण्यास कसे निष्फळ ठरले. अशा प्रकारे राम चिंताकुल झाले असताना जवळच असणारा विभीषण रामांना म्हणाला की ब्रह्मदेवाने या रावणाला एक वर दिलाय. जरी याचे बाहू तोडले गेले आणि जरी याची मस्तके तोडली गेली तरी तीच तरदिशी पुन्हा उत्पन्न होतील. त्याचे कारण असे की या रावणाच्या नाभी प्रदेशात अमृत कलश ठेवलेला आहे. अग्नियास्त्राने ते अमृत तुम्ही शुष्क करा, तरच त्याचा मृत्यू होईल. विभीषणाचे वचन ऐकल्यावर शीघ्र पराक्रमी रामाने आपल्या धनुष्यावर अग्नियास्त्राची योजना करून त्या राक्षसाची नाभी विद्ध केले आणि त्यानंतर क्षुद्ध झालेल्या महाबलवान रघुत्तमाने रावणाची शिरे तोडले. तसेच बाहू सुद्धा तोडून टाकले. तरी रावणाचे एक मूळ शिल्लक राहिले होते. तेव्हा क्रोधाने संतप्त झालेल्या रावणाने एक महाभयंकर महाशक्ती घेतली आणि विभीषणाचा वध करण्यास ती फेकली. तेव्हा राघवाने सुवर्णमंडित तीक्ष्ण बाणाने ती शक्ती तोडून टाकली. त्यावेळी रावणाची मस्तके तुटून गेल्यामुळे त्याचे तेज निघून गेले होते आणि त्यामुळे ती शिरे तुटल्यामुळे तो विद्रूप झाला होता. तेव्हा रावणाचे एक मुख्य मस्तक आणि 2 बाहू राहिले. त्यानंतर पुन्हा रागावून रावणाने नाना प्रकारच्या शस्त्र आणि अस्त्र यांचा रामांवर वर्षाव केला. रामाने सुद्धा त्याप्रमाणेच रावणावर बाणाचा वर्षाव केला. अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा त्या दोघांचे तुंबळ रोमांचकारी युद्ध सुरू झाले. त्यावेळी मातलीने राघवांना स्मरण करून दिले. तो म्हणाला, हे रघुत्तमा, या रावणाच्या वधासाठी शीघ्र ब्रह्मास्त्र सोडा. या रावणाच्या विनाशाचा जो का देवाने निश्चित केला आहे तो आज आत्ता आलेला आहे. हे राघवा, त्या रावणाचे मस्तक तुम्ही तोडू नका, कारण हे प्रभो, मस्तक तोडल्याने हा मरणार नाही तर याच्या मर्मात मर्मावर आघात केल्यामुळे हा मरणार आहे. अशा प्रकारे मातुलीच्या वाक्याने स्मरण करून दिल्यावर रामाने पुस्तक फुतकार टाकणाऱ्या सापाप्रमाणे असणारा एक तेजस्वी बाण घेतला. त्या बाणाच्या पार्श्वभागी वायू होता, त्याच्या फाळावर म्हणजे पुढील भागी सूर्य आणि अग्नी होते. दडपणात तो मेरू आणि मंदार होता. त्याच्या पूर्व भागावर महातेजस्वी लोकपाल ठेवलेले होते. त्याचे शरीर आकाशमय होते. त्याचे शरीर दैदिप्यमान असून तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होता. आणि मग लोकांची भीती नष्ट करणारे तो भयंकर अस्त्र महाबाहू रामाने वेदोक्त विधीने अभिमंत्रित करून धनुष्याला जोडले. जेव्हा राम तो उत्तम बाण जोडत होते तेव्हा सर्व प्राणी संत्रस्त झाले आणि पृथ्वी कंप पाहू लागली. त्यानंतर रागवलेल्या रामाने आपले धनुष्य खूप आकळले आणि अतिशय काळजीपूर्वक मर्माचा घात करणारे ते अस्त्र रावणावर सोडले. आणि इंद्राने सोडलेल्या वज्राप्रमाणे अतिशय असह्य असणारा आणि कृतांत कालाप्रमाणे भयंकर मुख असणारा तो बाण रावणाच्या वक्षस्थळावर पडला. शरीराचा नाश करणारा अतिशय महाभयंकर असा तो बाण रावणाच्या हृदयात घुसला आणि त्याने तत्काळ महासमर्थ रावणाचे हृदय फाडून टाकले. त्या बाणाने रावणाचे प्राण हरण केले आणि तो पृथ्वी तलात घुसला. नंतर रावणाचा वध करून तो बाण पुन्हा परत रामांच्या भात्यात येऊन स्थिर झाला. रामांचा बाण लागल्यानंतर रावणाच्या हातातून बाणासकट भले मोठे धनुष्य लगेच खाली पडले आणि तो भोळून वेगाने गतप्राण होऊन जमिनीवर पडला. जित्ताला जमिनीवर पाडलेला पाहून उरलेले राक्षस स्वामी मेलाने अनाथ होऊन भयभीत झाले आणि सर्व दिशांना पळून गेले. तेव्हा आनंदित झालेले जयशाली वानर रामांचा विजय झाला आणि रावणाचा वध झाला असे शब्द उच्चारित मोठा घोष करू लागले. तितक्यात अंतरिक्षामध्ये देवांच्या दुंदुभीचा गंभीर नाद होऊ लागला. सर्व बाजूंनी राघवांवर पुष्पांची वृष्टी होऊ लागली. मुनी सिद्ध चारण व स्वर्गात राहणारे देव रामांची स्तुती करू लागले. त्याचवेळी आकाशात सर्वत्र अप्सरा आनंदाने नाचू लागल्या. इकडे सूर्याप्रमाणे चमकणारी एक तेजस्वी ज्योत रावणाच्या देहातून बाहेर पडून ती सर्व देवांच्या देखत श्रीरामात प्रविष्ट झाली. ते पाहून देव म्हणू लागले, या महात्म्या रावणाचे काय मोठे भाग्य आहे. विष्णूच्या दयेला पात्र असणारे आम्ही सात्विक देव भय दुःख इत्यादींनी व्याप्त होऊन या संसारात फिरत असतो. या उलट हा रावण राक्षस क्रूर ब्रह्मघाती अतिशय तामस स्वभावाचा परस्त्रीच्या ठिकाणी रत विष्णूंचा द्वेष करणारा आणि तापसांची हिंसा करणार होता. असे असूनही सर्व प्राण्यांच्या देखत तो रामामध्ये प्रविष्ट झाला. देव अशा प्रकारे बोलत असताना हसत हसत नारद म्हणाले, हे देवानो, तुम्ही धर्माचे तत्व जाणणारे आहात, तर ऐका, द्वेषामुळे हा रावण रात्रंदिवस आपल्या मनात रामाचे चिंतन करीत असे. द्वेषाने युक्त असणारा तो सतत सेवकांकडून रामाचे चरित्र ऐकत असे. रामांच्या हातून आपले मरण आहे हे ऐकल्यावर भीतीमुळे सर्वत्र आणि स्वप्नात सुद्धा दररोज रामानाच पाहत असे. अशा प्रकारे रावणाचा द्वेष सुद्धा त्याला गुरुच्या उपदेशापेक्षा अधिक उपयोगी पडला. शेवटी रावण हा रामांकडून ठार मारला गेला. त्याची सर्व पापे धुवून गेली. तो बंधनातून सुटला आणि त्याला रामांच्या ठिकाणी सायुज्य मुक्तीच प्राप्त झाली. एखादा माणूस जरी जास्तीत जास्त पापी दुष्ट मनाचा परधन आणि परस्त्री यांच्या ठिकाणी रत असूनही जर तो प्रेमाने किंवा भयाने नित्य रामांचे चिंतन करीत मरण पावला तर तो शुद्ध अंतकरणाचा होऊन पूर्वीच्या शेकडो जन्मात उत्पन्न झालेल्या अनेक दोषातून मुक्त होतो आणि तो तत्काळ देवश्रेष्ठाने स्तुती केलेल्या अशा विष्णुरूपी रामाच्या वैकुंठ नावाच्या आद्यस्थाने जाऊन पोहोचतो. तिने जगाना कंटकभूत अशा रावणाच्या युद्धात वध केल्यावर जे श्रीराम डाव्या हाताने धरलेले धनुष्य जमिनीवर टेकून उभे आहेत आणि उजव्या हातात धरलेला एक बाण फिरवीत आहेत, ज्यांच्या डोळ्यांच्या कडा लाल आहेत, ज्यांचे शरीर बाणाने जखमी झाले, ज्यांची अंगकांती ही कोटी सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे, ज्यांचे शरीर वीरश्रीमुळे सुंदर दिसत आहे आणि हे जे इंद्रादी देवतांकडून स्तविले जात आहेत, असे ते वीर राम माझे रक्षण करो. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे एकादश स्वर्ग समाप्त.